हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:16 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये झुक 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 अगीन गाडी धुराच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जायचं धमाल करायची एन्जॉय या सगळ्या गोष्टी केव्हा सुचतात तेव्हा सुचतात जेव्हा सुट्ट्या लागतात परीक्षा संपते हुश आणि आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे मोकाट फिरायचं सगळीकडे सैराट आजकाल वातावरण सगळं झालेलं आहे सैराट सिनेमामुळेच झालेलं आहे आणि हाच स्वभाव अंगीकारतात पोरं खेळणं हुंदडणं फिरायला जाणं छान छान स्पॉट्सना व्हिजिट देणं आवडीचे पदार्थ खाणं या सगळ्या गोष्टींचं नाव म्हणजे सुट्टी सगळं बोलायला ऐकायला लय भारी वाटतं पण आजकालचं वातावरण ना जर असं चेंज झालेलं दिसतंय सुट्टी म्हणजे कन्सेप्शन्सच बदलल्या एकूणच सुट्टी कशी सेलिब्रेट करतायत पोरं तुमच्या आजूबाजूला परिसरात राहणारी पोरं म्हणा किंवा तुमच्या घरातली पोरं म्हणा सुट्टी सेलिब्रेट कशी करताय बुवा आपल्या सुट्टीचं सेलिब्रेशन ह्या पोरांच्या सुट्टीचं सेलिब्रेशन एक पर्टिक्युलर गोष्ट आहे जी चांगली आहे पण तिचा अतिरेक होत चाललेला दिसतोय ती नेमकी कुठची गोष्ट आहे तिच्याबद्दलही बोलूयात थोडस 6601935 नंबर आहे तुमची सुट्टी तुम्ही कशी सेलिब्रेट करायचं शाळेची ते सांगा आणि आत्ताच्या पोरांना जेव्हा तुम्ही पाहताय सुट्टी सेलिब्रेट करताना काय फरक जाणवतोय ते पण सांगा आलं परीक्षेचं वातावरण आलं परत एकदा फरक स्पष्ट करा संदर्भासह स्पष्टीकरण वगैरे टाइप्स असो सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.